स्वर्गस्तदा सदा पाहि माम् सर्वेश पुत्रा सदा पाहि माम् स्नेहात्मदेवा सदा पाहि माम् त्रित्वैकरूपा सदा पाहि माम्
धन्याम्बिके ते भजे पाहि माम् धन्याम्बिके ते भजे पाहि माम् स्नेहाम्बिके ते भजे पाहि माम् रागाम्बिके ते भजे पाहि माम्
विश्वासपूर्णे सदा पाहि माम् आश्वासपूर्णे सदा पाहि माम् चैतन्यमादे सदा पाहि माम् पादाम्बिके ते सदा पाहि माम्
कनकालयं ते भजे पाहि माम् करुणालयं ते भजे पाहि माम् दन्दालयं ते भजे पाहि माम् शान्तप्रशान्ते सदा पाहि माम्
वाग्दानमे ते भजे पाहि माम् विन्वादिले ते भजे पाहि माम् मङ्गल्यनाथे भजे पाहि माम् कैवल्यमादे भजे पाहि माम्
आकाशज्योति सदा पाहि माम् आरामकान्ते सदा पाहि माम् आरोग्यमादे सदा पाहि माम् आनन्ददीप्ते सदा पाहि माम्
स्वर्लोकराज्ञे भजे पाहि माम् विश्वैकराज्ञे भजे पाहि माम् भूलोकराज्ञे भजे पाहि माम् मूलोकराज्ञे भजे पाहि माम्
आह्लादपूर्णे सदा पाहि माम् अभिमानपूर्णे सदा पाहि माम् अमलोद्भवाम्बे सदा पाहि माम् अदुलप्रभाम्बे सदा पाहि माम्
तिरुवर्पणं ते भजे पाहि माम् तिरुदर्पणं ते भजे पाहि माम् तिरुमार्गज्योति भजे पाहि माम् तरुपूर्णशान्ति भजे पाहि माम्
पापप्रहर्षं हनित्युं नमेशं पापान्धकारं मदतुं दीपं पारिन्द्रनाथा भजे पाहि माम् पारं कृपालो भजे पाहि माम्
नित्यं भजेऽहं सदा पाहि माम् नित्यं भजे ते प्रभो पाहि माम् नित्यं भजेऽहं विभो पाहि माम् नित्यं भजे ते सदा पाहि माम्।